योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कक्ष तारीख 09/03/2025 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे उद्दिष्ट काय? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याने प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्तीला किमान 100 दिवस काम मिळण्याची कायदेशीर हमी मिळते. त्यांच्या मार्फत अकुशल कामे करून घेतली जातात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2 फेब्रुवारी 2006 रोजी अंमलात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यानुसार संबंधित राज्यासाठी निर्धारित केलेल्या दराने त्याला किंवा तिला मजुरी मिळते. मजुरीचे हे दर केंद्र सरकारच्या ग्राम विकास खात्याकडून जाहीर केले जातात. या कायद्यानुसार रोजगारासाठी कोण अर्ज करून शकते? कोणत्याही गावातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्ती त्या परिसरात होणारे अकुशल काम करण्यासाठी अर्ज करून शकतात. एखादी व्यक्ती आधीपासून रोजगार करत असेल तर ती देखील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या आधारे रोजगारासाठी अर्ज करू शकते. महिलांना प्राधान्य दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत किमान 1/3 महिलांची नोंदणी करून त्यांना काम दिले जाते. नोंदणी प्रक्रिया कशी असते? एखाद्या व्यक्तीला योजनेच्या माध्यमातून रोजगार हवा असेल तर त्यांनी लेखी अर्ज करावा किंवा रोजगाराची तोंडी मागणी करावी. नोंदणी प्रक्रिया आणि त्यासाठीचा अर्ज मोफत दिला जातो. नोंदणीचे अर्ज कोणाकडे सादर करावेत? सदर अर्ज ग्रामपंचायत किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये सादर करावेत. नोंदणी प्रक्रियेत ग्रामपंचायतीची भूमिका काय असते? नोंदणी अधिकृत करण्यासाठी ग्रामपंचायत ही अर्जदार त्याचा गावचा रहिवाशी आहे का आणि तो सज्ञान आहे का हे पाहते. नोंदणीसाठी घर एक घटक मानले जाते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून घराला जॉब कार्ड दिले जाते. जॉब कार्ड म्हणजे काय? जॉब कार्ड म्हणजे मूळ कायदेशीर दस्तऐवज. त्याच्या आधारे नोंदणीत सदस्य रोजगाराची हमी मिळवू शकतो. अर्ज केल्यास नंतर 15 दिवसात जॉब कार्ड उपलब्ध व्हायला हवे. त्यांची वैधता 5 वर्षापर्यंत असते. जॉब कार्डावर प्रत्येक नोंदणीत सदस्याचे नाव तसेच छायाचित्र मोफत उपलब्ध करून दिले जाते. जॉब कार्ड मिळाले म्हणजे रोजगार मिळेलच असे आहे का? नाही. रोजगार मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीला अर्ज करणे गरजेचे आहे. कामासाठी कशा प्रकारे अर्ज केला जातो? ज्याला काम हवे त्याने ग्रामपंचायत किंवा कार्यक्रम अधिकाऱ्याकडे ब्लॉक ऑफिस ला लेखी अर्ज सादर करायला हवे. एक सदस्य अर्ज करू शकतो. ही मागणी किमान 15 दिवस सलग कामाची असू शकते. कामासाठी अर्ज केल्यानंतर त्याची पोचपावती अर्जदाराला मिळू शकते का? होय. ग्रामपंचायतीने तारखेसहित तशी पोचपावती अर्जदाराला द्यायला हवी. एखाद्या व्यक्तीला किती दिवस रोजगार मिळू शकते? या कायद्यानुसार एखाद्या घरातील व्यक्तींना वित्तीय वर्षात 100 दिवस रोजगार मिळू शकतो. हे 100 दिवस घरातील विविध सदस्य एकमेकात विभागून घेऊ शकतात. घरातील 1 पेक्षा अधिक सदस्य एकावेळी काम करू शकतात किंवा वेगवेगळ्या वेळाही काम करू शकतात. रोजगाराबाबतची माहिती अर्जदाराला कशी मिळू शकते? ग्रामपंचायत कार्यक्रम अधिकारी यांच्याकडून अर्जदाराला कोठे आणि कधी रोजगार उपलब्ध होणार हे पत्राद्वारे कळविले जाते. त्याशिवाय ग्रामपंचायत किंवा कार्यक्रम अधिकाऱ्याच्या ब्लॉक ऑफिसवर जाहीर नोटीस लावली जाते. त्यावर कामाचे ठिकाण, तारीख आणि रोजगार कोणाला उपलब्ध झाला आहे त्याची नावे असतात. रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही तर काय केले जाते?